पाठ तीन, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड। दोन, ग्राहकांच्या शंका। क, खालील संवाद ऐकूया व त्या खालील तक्ता भरूया। लिसन अँड फिल इन द टेबल बिलो। संवाद अ।
या पासबुकातल्या नोंदी कळत नाहीयेत, जरा सांगता का शिवकुमार साहेब?
कुठली नोंद दाखवा बरं मला।
हे पहा, बाय आय एन टी टी म्हणजे काय?
बाय म्हणजे जमा आणि आय एन टी टी म्हणजे व्याज। तुमच्या खात्यात व्याज जमा झालं आहे।
बर, आता हे सांगा, 10/4/2019 ची नोंद आहे।
अहो, तुम्ही दुसऱ्या खात्यात पैसे पाठवल्याची ती नोंद आहे। आणि ही बघा, ही नोंद आहे, तुम्ही कुणाला तरी चेक दिला होता, तो तुमच्या खात्यात डेबिट पडलाय। टू म्हणजे डेबिट, सी एल जी म्हणजे क्लिअरिंग। दुसऱ्या बँकेकडून तो चेक क्लिअरिंगमधून आला, तो तुमच्या खात्यात नामे टाकला आहे। बरोबर आहे ना? अजून काही शंका?
हो, काही नाही, धन्यवाद सर।
संवाद आ।
हा चेक मी बरोबर भरलाय का बघता का जरा?
रक्कम फक्त आकड्यात लिहिली तुम्ही, अक्षरातही लिहायला पाहिजे।
हा, आता बघा,
चेक क्रॉस करा म्हणजे कोपऱ्यात दोन तिरक्या रेघा मारा चेकच्या सुरक्षिततेसाठी।
तारीख चुकली लिहायला, खोडून बरोबर लिहू का?
कुठली तारीख लिहिली आहे? उद्याची ना, मग काय हरकत आहे? आजचीच तारीख लिहायला पाहिजे असं नाही। तुम्ही ज्यांना चेक देणार ते आजच्या ऐवजी उद्या चेक त्यांच्या बँकेत भरतील। राहू द्या, खाडाखोड अजिबात चालत नाही चेकवर। जर खाडाखोड केली तर चेक पास होणार नाही।
संवाद ई।
काळेबाई, पैसे भरताना स्लिप नीट भरा, खाते क्रमांक नीट पासबुकात बघून लिहा, नाहीतर दुसऱ्याच खात्यात पैसे जमा होतील।
किती मोठा आहे तो खाते क्रमांक, चुकतो लिहायला।
आणि खाली तुमचा मोबाईल क्रमांक लिहा, म्हणजे काही अडचण आल्यास तुम्हाला फोन करता येईल। नोटांचं विवरण भरा, म्हणजे कॅशियरला पैसे घ्यायला सोयीचं होतं।